दोस्तांनो, आपल्याला लहानपणापासून किती तरी नात्यांबद्दल आई शिकवते, नाही का? आजी, आजोबा, काका, काकू, आत्या, मावशी, मामा, बाप रे बाप. आणि दिसतं ही तुझी काकू असं साधं सोपं नातं नसतं. ते माझी जाऊ ती तुझी काकू असं आई मला नेहमी सांगते. आता हे जाऊ काय प्रकरण असतं हे मला अजिबात कळलेलं नाही. जाऊ काय जाऊ, काय ही मोठी माणसं तरी कशी नाती सांगतील काहीही कळत नाही. ह्या जाऊ प्रकरणात माझ्या डोक्याचा नुसता बुगा झाला होता. जाऊ म्हणजे काय? आणि परवा, हो अगदी परवाच मला शोध लागला. जाऊ म्हणजे माझ्या काकाची बायको. नाही नाही नाही, मी तिला जाऊ नाही म्हणायचं, तिला मी काकूच म्हणणार आणि माझी आई जाऊ म्हणणार. आजी सुनबाई म्हणणार आणि नाशिकची कुसुमत्या काकूला वहिनी म्हणणार. तुमच्या पण डोक्याचा भुगा झाला की नाही? अहो होणारच. पण अगदी खर्र खर्र सांगू, मला ना वहिनी म्हणायला खूप आवडतो. मी मुद्दामूनच आईला जरा लाडी गोडी लावली आणि विचारलं, ए आई, मी नव्या काकूला वहिनी म्हणू का ग? तशी आई म्हणाली, अग मनू, तिला कसं वहिनी म्हणून चालेल, ती तुझी काकू आहे ना, तुझ्यासाठी वहिनी तुझा दादा घेऊन येईल. मला इतका आनंद झालाय आईचं हे बोलणं ऐकून. तेव्हापासून मी दादाच्या मागे नुसती भुणभुण लावली आहे. आणि तुम्हाला माहितीये, माझा दादू माझं सगळं ऐकतो. त्याने मला प्रॉमिस केलंय, त्याची 10वीची परीक्षा झाली की लगेच तो माझ्यासाठी वहिनी आणणार आहे.